नमस्कार, मी संजय गोखले, जॅक्सन हाइट्स, न्यूयॉर्क। मी माझी एक कविता सादर करीत आहे। कवितेचे नाव आहे ओझे। कधी जाणता वा अजाणता, कधी जाणता वा अजाणता, चुका जाहल्या जीवन जगता। अनेक वर्षे सरली आता, अनेक वर्षे सरली आता, विसरतयांचा पडला होता। नियती कधीच विसरत नाही, नियती कधीच विसरत नाही, कर्ज चुकांचे उतरत नाही। रात्रंदिन चाले भरपाई, शेष तरीही शिल्लक राही। भार पेलुनी दडपे छाती, भार पेलुनी दडपे छाती, पाहू लागलो अवती भवती। साऱ्यांच्या माथ्यावर पोती, कर्जाच्या ओझ्यांची पोती, साऱ्यांच्या माथ्यावर होती, कर्जाच्या ओझ्यांची पोती। दृश्य विलक्षण अद्भुत मोठे, दृश्य विलक्षण अद्भुत मोठे, पाहून मनात विस्मय दाटे। सांगत नाही बिलकुल खोटे, ओझे माझे हलके वाटे। नसे एकला मी चुकलेला, नसे एकला मी चुकलेला, जथा जनांचा सवे चालला। फुका काळजी हवी कशाला, फुका काळजी हवी कशाला, ज्याचे ओझे त्याचे त्याला। असेल लिहिले हेच ललाटी, असेल लिहिले हेच ललाटी, खुशाल ओझे वाहू पुढती। असेल लिहिले हेच ललाटी, खुशाल ओझे वाहू पुढती, हिशोब चुकता करून जगती, मुक्त होऊनी जाऊ वरती, मुक्त होऊनी जाऊ वरती। धन्यवाद।